नमस्कार मंडळी, मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे माझ्या या पॉडकास्टमध्ये निगामध्ये। गणेशोत्सवानिमित्त आजही मी एक बापांची कथा आपल्यासमोर घेऊन आलेली आहे। कथेची मूळ लेखिका आहेत सविता सासमिले। चला तर मग ऐकूया आजची कथा। गावाच्या शेवटी थोड्याशा अंतरावर एक झोपडीवजा घर होतं तिचं। आई आणि ती दोघीच होत्या घरी। 10 वर्षांची कोवळी पोर पण खूप समजूतदार। आई 4 घरची धुनी मांडी करायची। हिच्या घराभोवती भरपूर जागा। तिला जास्वंदी खूप आवडायची, लाल भडक जास्वंदी, गणपतीला आवडणारी। आणि बाप्पाही खूप आवडायचा तिला, म्हणूनच घराभोवती जास्वंदीची खूप झाडं लावली होती तिनं आणि खूप काळजीनं वाढवली होती। तिच्या प्रेमळ गोड स्वभावामुळे जास्वंदी देखील भरभरून आली होती। जवळच्या टेकडीवर गणपतीचं मंदिर। रोज सकाळी फुले दुर्वा घेऊन बसायची ती मंदिराबाहेर। तेवढीच आईला मदत व्हायची तिच्या घर चालवण्यासाठी। पण कोरोना आला आणि लॉकडाऊनमुळे मंदिरही बंद झाली। तिची जास्वंदी झाडावरच राहिली कित्येक महिने। आज मात्र तिनं ठरवलंच होतं, आज गणेश चतुर्थी, गणपतीला जास्वंद लागणार। तिनंही या वर्षीच हट्टाने घरी गणोबा आणला होता। सकाळी गडबडीत जास्वंदीची फुले दुर्वा एका छोट्याशा टोपलीत घेतली आणि रस्त्याने चालली। एका मुख्य रस्त्यावर एका कोपऱ्यावर तिने आपली टोपली ठेवली आणि बसली, वाट बघत की कोणी फुलं घेतं का याची। दुपारचे 12 वाजत आले, एकही फूल हलले नाही टोपलीतले, कुणीच घेतली नाहीत फुले। खूप निराश झाली ती। आई वाट पाहत असेल म्हणून आवरावर करायला लागली। तेवढ्यात एक 4-चाकी येऊन थांबली तिच्या शेजारी। कशी दिली फुले, आतून आवाज आला। तिने दर सांगितला तर काय, अख्खी टोपलीच मागितली होती। खूप आनंद झाला तिला। तिने पैसे घेतले आणि अचानक तिला लक्षात आले की घरच्या बाप्पाला आपण फुलं आणि दुर्वा ठेवल्याच नाहीत। तिचा चेहराच पडला। दुःखी मनाने टोपली उचलली आणि चालली। तेवढ्यात त्या गाडीतून परत तिला हाक आली। हाकेसरशी तिने गाडीकडे पाहिलं। पाठीमागच्या खिडकीतून 2 चिमुकले तिच्या एवढेच हात बाहेर आले। त्या हातात एक बॉक्स होता आणि त्यावर होती दुर्वांची जुडी आणि एक जास्वंद। झटक्यात तिच्या चेहऱ्यावर आनंदाची झुळूक आली। ते लाल भडक जास्वंद पाहून तिनं तो बॉक्स घेतला आणि घरी आली। घरी आल्या आल्या गणोबासमोर उभी राहून हात जोडले, दुर्वा व्हायला जास्वंद घातलं आणि आईला घडलेलं सगळं सांगितलं। थोड्या वेळाने टोपलीतला बॉक्स उघडून पाहिला तर 21 मोदक होते त्यामध्ये। भरलेल्या डोळ्यांनी दोघींनी बाप्पाला नमस्कार केला। कशी वाटली आजची कथा मला नक्कीच कळवा। अशा अनेक कथा ऐकण्यासाठी सतत ट्यून करत रहा निगाला। भेटूया पुढच्या कथेत, तोपर्यंत नमस्कार।